मोठी खडू आणि फळा, दोस्तांच्या दोस्तीचा वर्गात भरला मेळा. हे पाटी पुस्तक दप्तर वही खडू आणि फळा, दोस्तांच्या दोस्तीचा वर्गात भरला मेळा.
पोर झाली गोळा अन भरली माझी शाळा, शाळा
भरणार आमची शाळा. हातामध्ये खडू मास्तर पांढरा करणार फळा, समोरच्या अंगीवर पेनानं वटली लाईन, करिश्माच्या तोंडावर दिसली डुंग्यासाठी स्माईल. हा एक नंबर आहे शाळा माझी, लेमनाच्या गोळ्या खाऊन पोर करतात मारामारी, बेंचा वरती नाव लिहून दाखवतात कलाकारी. पी सर दिसले मग सुरू ह्यांची पळापळी.
गोळ्या बोटात फुकण्या, शेवटचा बाकानी पोरींच्या वेण्या, शालूच्या दिल्लावर नाव ठेवलं कोरून, साइन कॉस थिटा यांनी मेंदू टाकला पुरून. वाजली या घंटा मिटला या तंटा, भरली या माझी शाळा,
शाळा
शाळा. शाळा म्हटलं की सर्वांना आठवतं ते शाळेतलं पहिलं प्रेम. पण आपल्याला आपल्याला आठवतात ते साला शाळेत भेटलेले एकापेक्षा एक नमुने दोस्त. शाळेतल्या आपल्या दोस्तांचा आय फुलटू विषयच भारी, 36 आकडा सारखाच राडा, तरी जिगरी आपली यारी.
दोस्ती प्रेम मास्तर बाई त्यांच्या शिवाय शाळाच नाही, दोस्ती प्रेम मास्तर बाई त्यांच्या शिवाय शाळाच नाही.
दोस्तांची साथ हाय अंगात रग हाय.